हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः। शिवाशरव्या यातवतया नो रुद्रमृडया। याते रुद्र शिवा तनुरघोरा पापकाशिनी। तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिशाकशीः। यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवां गिरित्रतां कुरु माहिगंसिः पुरुषं जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्चा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मकं सुमना असत। अद्य वोचदधि वक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहीगंष सर्वान् जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तवभ्रुस्तु मङ्गलः। ये चेमागं रुद्रा अभितो दिक्षु श्रिता। सहस्रशो वैशागं हेडैमहे। असौ योऽवसर्पति नीलग्रीवो विलोहितः। हुतैनं गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः। हुतैनं विश्वाभूतानि स दृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वानोऽहं तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनस्मुभयोरार्त्नियोर्ज्याम्। याश्च ते हस्त इषव पराता भगवो वपा। अवतत्य धनुस्त्वगं सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानां मुखा शिवो नः सुमना भव। विज्जं धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्मम यक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधायानातताय धुष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्यां तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो यैषुधिस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशां च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्य पशूनां पतये नमो। नमस्तस्पिञ्जरायत्विषीमते पथीनां पतये नमो। नमो बभ्लुषाय विव्याधिनेनाम्नां पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो। नमो रुद्राया तथा विने क्षेत्राणां पतये नमो। नमः सूताया हन्त्या यवनानां पतये नमो। नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो। नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो। नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनां पतये नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला आज सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः।
आज बुधवार दिनांक 10 मार्च 1993 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र साधक संजीवनी मधील अंतरिदयाच्या वसे नारायण देही त्रासून विरही तो काम क्रोध लोभ नसे ज्या अंतरी सोहळा तो तरी गमे मज निर्मळ निर्बंध निर्मळ निर्दंभ असे ज्याचे मन करणे कृष्णार्पण सदा ज्याची माधव म्हणे तोचे हरिदास खरा अंतरंग सखा सुवेरा तोची। या अभंगावरील निरूपणात सद्भक्त श्री मोरेश्वर जोशी म्हणतायत आत्मज्ञानी संतांना आपल्या अंतरी वास करीत असलेल्या नारायणाची सातत्याने प्रचिती असते असे जे आपल्या स्वामीजी सारखे संत ते देहात असतानाच विदेही दशा भोगीत असतात इत्यादी निरूपणानंतर आता स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत आपल्या प्रकृतीवर अनेक वर्षाच्या समाने साधनेने मात करता येते आपले मनच फार विचित्र असे काय काय करीतो या मना करू नये त्याची करी विवंचना त्या मनाकडे साक्षीत्वाने पाहण्याचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे म्हणजे जमून जाते नाहीतर काय होते इकडे साधनाही चालू आहे आणि तिकडे बाहेर गैरव्यवहारही चालू आहेत याचे कारण देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैशीच नसे म्हणून मग मच्छर जात नाही अहंकार कमी होत नाही त्यावर उपाय म्हणजे सत्संग वाढवावा श्रवण वाढवावे भगवंतच आपला उद्धार करील त्यावर संपूर्ण विश्वास पाहिजे त्यासाठी जिद्दीने साधनाच केली पाहिजे दररोजचे जेवण ही जशी आपली नित्य गरज आहे तद्वत ध्यानादी साधनाही आपली नित्याची गरज वाटली पाहिजे खाण्यापिण्याचा अनावश्यक बोलण्याचा आणि काम क्रोधाचा संयम केला पाहिजे आपल्या सगळ्या कर्माचा कृतीचा मोहरा भगवंताकडे लावला पाहिजे काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार या षडरूपी रूपी कार्यावर उभे राहून मुरली बाजू आली पाहिजे ध्यानेन आत्मनी पश्यंती सोहम ध्यानाची मनाला अत्यंत गोळी लावायची या मनाचे एकनिके जे देखिलिया गोरीच्या छाया सुखे ते मन सोकावत नाम ध्यानाची इतकी उडी लागली पाहिजे की नाम घेताना आनंदाच्या उकळ्या फुटायला पाहिजेत नाम जसे अविनाशी आहे तसा नाम घेणारा भक्त देखील अविनाशी आहे नमे भक्त प्रणश्यती माझ्या भक्ताला नाश नाही असे भगवंत स्वतः सांगतायत तस्मात आपण भक्त व्हावे हे बरे एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले पुढील केंद्र बुधवार दिनांक 24 मार्च 1993 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र केंद्रामध्ये साधक संजीवनी मधील सदा माझे मन राहे तुझवरी ऐसे काही करी गुरु राया या अभंगावरील निरूपणात सद्भक्त श्री विजय खांडेकर म्हणतायत आपल्या सद्गुरूंनी त्यांच्या सद्गुरूंना केलेली प्रार्थना जी आपण दररोज आपल्यासाठी आपल्या सद्गुरूकडे करायला पाहिजे साधकाने सद्गुरुजवळ काय मागावे हे अभंगात सांगितले आहे माझं मन तुम्हावरच राहू द्या एवढी कृपा करा अशी प्रार्थना केलेली आहे या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत आपलाच आनंद आपण मिळवत असलो तरी त्या आनंदाच्या आड आपले मनच येते हे मनच सगळी सुख दुःखे भोगायला लावते म्हणून त्या मनाला फार सांभाळले पाहिजे सदा माझे मन राहे तुझवरी आपल्या सद्गुरू वर त्यांनी उपदेश दिलेल्या तत्वमसी या गुरुवाक्यावर माझे मन राहो तत्वमसी आणि सोहम हंसा या गुरुवाक्यावर मन राहिल्याने काय होते तर माऊली म्हणतात त्याप्रमाणे जेणे भ्रांतीपासूनही हिरपले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले रुणिया याचा अर्थ त्या गुरुवाक्यामुळे आपले मन धुतले जाऊन शुद्ध होते मी देह या भ्रांतीपासून माघारावळते आणि तोच मी आत्मा या बोधाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जडून राहते मीही तसे स्मरण करतो आणि करीत असलेल्या कर्माकडे अलिप्तपणे पाहतो तशीच तुम्ही येणाऱ्या विचाराकडे अलिप्तपणे पाहण्याची सवय करावी. एखादा विचार परमार्थाला अनुकूल असेल तर चालू ठेवावा, प्रतिकूल असला झटकून टाकावा. जरा देखील मनाला आपल्यावर कुरघोडी करू येऊ नये, परंतु यासाठी सतत सावध साक्षेपी दक्ष राहायला हवे. तसे राहण्यासाठी सद्गुरूंना प्रार्थना करावी. मी देखील तेच करतो. अगदी सकाळी उठल्यापासून तो रात्री झोपेपर्यंत सदा माझे मन राहे तुझवरी, ऐसे काही करी गुरु राया, असे स्वरूपानंदांना प्रार्थित असतो. एवढे सांगून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 31 मार्च 1993 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र साधक संजीवनी मधील देहाची या संगे होशी दुःखी कष्टी पडसी संकटची वाहुगाची देव जोडोनिया हुविरे मोकळा माधवासी कळवळा येई तुझा या अभंगावर सद्भक्त श्री अजित भावळकर यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. आपल्या जीवनामध्ये व्यक्तिगत आणि सामाजिक अशा चार गोष्टींचा अंतर्भाव होतो. पहिलं आहे आध्यात्मिक क्षेत्र, दोन राष्ट्रीय क्षेत्र, तिसरं शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र. आध्यात्मिक क्षेत्राशिवाय इतर जी तीन क्षेत्र आहेत त्यांचा पाया म्हणजे अधिष्ठान हे आध्यात्मिक क्षेत्रच आहे. हा आध्यात्मिक पाया शुद्ध आणि पक्का राहायला पाहिजे. इतर तीन क्षेत्राची म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची सरमिसळ आध्यात्मिक क्षेत्रात किंवा आध्यात्मिक क्षेत्राची इतर तीन क्षेत्रात सरमिसळ झाल्यास समाजात गोंधळ उडतो आणि अध्यात्मावरील विश्वास ढळायला लागतो. गेल्या 2-5 वर्षांमध्ये अध्यात्माकडे दुर्लक्ष झालेले आहे. अध्यात्म क्षेत्रातील मंडळी देखील शिथिल झाली आहे. राजकारणाला समाजकारणाला अध्यात्माचा पाया पाहिजे, परंतु अध्यात्मात राजकारण समाजकार्य शैक्षणिक कार्य यांचा अंतर्भाव नसावा. या हेतूने आपल्या मंडळात फक्त शुद्ध अध्यात्मशास्त्राधिष्ठित कार्यक्रम चालतात. अध्यात्म समाजामध्ये कसे रुजेल, कसे स्थिर राहील हे पाहायचे आहे. आपल्या मंडळाचं कार्य हे शुद्ध आध्यात्मिक ठेवण्यासाठी ते भगवंताच्या अधिष्ठानावरच चालले पाहिजे. म्हणून आपल्या केंद्रामध्ये गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादीवर अधिष्ठित असेच कार्यक्रम चालतात आणि ते तसेच चालू ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवावे. एवढे बोलून स्वामीजी थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 7 एप्रिल 1993 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र. केंद्रामध्ये साधक संजीवनी मधील गंगे ऐसे निर्मळ मन वचन मृदू जैसे गागन या अभंगावरील सद्भक्त श्री पंकज करवंदे यांचे निरूपणानंतर स्वामीजींनी समोर बसलेल्या एका साधकाला बुवा म्हणा एक अभंग असे सांगितले. त्यावर बुवांनी संतांचे ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा हा अभंग म्हटल्यानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. आपण सर्व मंडळी संसारी आहोत. या संसारात काय करायचे तर एकच महत्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे संतांना शरण जायचं, सर्व भावाने त्यांचा दास व्हायचे. दासाला स्वतःची काहीही मतं नसतात, संत सांगतील तेच करायचे. दाय विद्विधन या भावाने परमार्थात हा शरणागतीचा भाव महत्वाचा. परमार्थ करणे म्हणजे असा परमार्थी होणे होय. अशा परमार्थाबद्दल समर्थ म्हणतात, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी नाही तो भिकारी. परमार्थाला विन्मुख असणाऱ्यांची अवस्था अत्यंत शोचनीय होते. एका 19 वर्षे वय असणाऱ्या नटीने आत्महत्या केली असे मला कालच कळाले. परमार्थाला विन्मुख असणाऱ्यांची अशी अवस्था होते कारण त्यांचा विश्वास पैशावर, घरादारावर, मान मरापावर अशा नाशवंत गोष्टीवर असतो. संसारात तुम्ही कोणीही असा काहीही व्हा, त्याचा पाया मात्र परमार्थ पाहिजे. संतांच्या सांगण्यावर विश्वास पाहिजे. त्यांच्याद्वारे तो गोपाळ कृपा करतो आणि त्यामुळे सर्व सुख म्हणजे आत्मसुख प्राप्त होते. ज्या आत्मसुखात ही संत मंडळी दुंबत असतात, काम क्रोधादी विकार रूपी काल्यावर उभे राहून ते मुरली वाजवत असतात, यांनाच गीता योगी म्हणते. काम क्रोधोद्भव वेगम सयुक्ता ससुखी न रहा. मग ही मंडळी कर्म करीत नाहीत का? करतात, पण शरीराने ते कर्म करतात. माऊली म्हणतात, देखे बुद्धीची भाष नेनिये, मनाचा अंकुर नुदयजे, पैसा व्यापारू तो बुलजे शारीरुगा. हेच मराठी परियेशी, तरी बाळकाची चेष्टा दैशी. योगीये कर्म करीती पैशी केवळा तनू. या योगांचे व्यापार, या योग्यांचे व्यापार हे केवळ देह व्यापार असतात, ज्यात बुद्धीची खून दिसत नाही व मनाचा अंकुरही उगवत नाही. हेच स्पष्ट करताना ज्ञानोबा बालकाचे उदाहरण देतात. बालकाचे व्यापार जसे निरागस मन किंवा बुद्धी विरहित असतात, तसे योगी हा केवळ आत्मभावात निमग्न राहून सर्व व्यवहार उत्तम रीतीने चोख पार पाडत असतो. असा अभ्यास आपण सुद्धा करूया, एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजींनी समारोप केला. हरी ओम तस्स.
नाम सांगतो. आपल्या चिदाकाशामध्ये लक्ष निर्विचार फक्त मस्तकाच्या पोकळीमध्ये लक्ष. आता तुमच्या ठिकाणी एक पाहणारा आहे, लक्ष देणारा आहे, आणि एक चिदाकाश आहे किंवा गगन आहे किंवा पोकळी आहे, विचाररहितता आहे, अशा दोन गोष्टी आहेत. एक गगन आणि एक गगन आहे असं समजणारा, लक्ष देणारा. हा जो दुसरा आहे लक्ष देणारा, त्याच्याकडे लक्ष द्या. चिदाकाशी बाजूला सारा. हे जास्त नाजूक काम आहे. कृष्णमूर्ती याला ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड असं म्हणतात. शुद्ध जाणीव स्वरूप अस्तित्व मात्र शांत स्वरूप असा तो कोणी आहे. त्यालाच देव, नारायण, प्रभू, परमात्मा असं म्हटलं जातं. लक्ष देणाऱ्यालाच आपण लक्षात घेतलेला आहे, तो परमात्मा स्वरूप आहे. आपल्या परमात्मा स्वरूपाचं भान ठेवून आता तुम्ही नाम ऐकाल आणि नाम घ्याल देखील. नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायणा गोविंद गोपाल नारायण नारायण नारायणा गोविंद गोपाल नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण
गोविंद गोपाल नारायण
गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण
गोविंद गोपाल
हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण नारायण हरे नारायण गोविंद गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण शुद्ध जाणीव स्वरूप परमात्मा आपल्या स्वतःच स्मरण या नामाच्या अंगाने करतो आहे. गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण हरी 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 स्वामी जी हरी 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 राम हरी मन वंदना अभंग
अखंड जया तुझी प्रीति अखंड जया तुझी प्रीति मददेतयांची संगती मददेतयांची संगती मग मी कमळापती तुझ बानाणी कंटाळा पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई उगाच संतांची ये पायी उगाच संतांची ये पायी न मागे न करी काही न मागे न करी काही तुझे अणगा विठोबा पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई तुम्ही आम्ही पिडो चेणे तुम्ही आम्ही पिडो चेणे दोन्ही वारती एकाने दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे बैसलो धरणे हाका देत दाराशी पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई तुका म्हणे याया बोला तुका म्हणे याया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला चित्त द्यावे बा विठ्ठला आता न पाहिजे केला अवघा माझा अवेरा पडोनी राहीन तये ठाई उगाच संतांची ये पायी न मागे न करी काही तुझी अणगा विठोबा तुझी अणगा विठोबा तुझी अणगा विठोबा तुझी अणगा विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माहुली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम
परमार्थ करताना ज्ञानाला प्राप्त झालेले महात्मे एकमेकांपासून वेगळे दिसतात. याचं कारण त्यांचं ज्ञान कमी अधिक असतं का? एकच प्रकारचं ज्ञान झालेले एकसारखे दिसणं आवश्यक आहे. जर मुक्काम एक आहे तर ते एकसारखे असावेत अशी अपेक्षा पुरी होताना का दिसत नाही असं विचारलेलं. परमार्थामुळे ज्ञानाला प्राप्त होतो याचा अर्थ स्वरूप बोधाला प्राप्त होतो. आपल्या अंतर्यामी असणारी जी शुद्ध जाणीव शक्ती आहे त्या जाणीवेशी तो तदाकार होतो. आणि प्रश्न असा आहे की भगवंत जर म्हणतात की क्षेत्रज्ञम चापि भूतानी सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व क्षेत्रांमध्ये असणारा क्षेत्रज्ञ एकत्वानी एकच आणि मीच आहे, तर वरकरणी देखील हे महात्मे एकसारखे का होत नाहीत, एकसारखे का दिसत नाहीत असं विचारलेलं आहे. कदाचित असं म्हणायचं असेल की ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराज यांच्या प्रकृतीत फरक का, समर्थ आणि नाथ यांच्या प्रकृतीमध्ये फरक का, तुकाराम महाराज आणि समर्थ यांच्या प्रकृतीमध्ये फरक का असं कदाचित म्हणायचं असेल. एकसारखे दिसणं असं म्हटलेलं आहे. दिसणं म्हणजे रंगरूप नाक डोळे असे तर दिसणं शक्य नाही. त्यांचे जे प्रकृतिगत गुण आहेत तर ते गुण मग वेगवेगळे का दिसतात असं म्हणायचं असणार. प्रकृतिगत गुण वेगवेगळे दिसतात हे सरळ आहे, उघड आहे. मग एकच ज्ञान झालेलं असताना प्रकृतीगत गुण देखील एकसारखे असायला हवेत असं का होत नाही? जर तसं नसेल तर त्यांचं ज्ञान कमी अधिक असतं का असं विचारलेलं आहे. त्यांच्या ज्ञानात काही तरतम असतं की काय? एकाच मुक्कामाला जर पोहोचलेले आहेत तर किमान एवढी अपेक्षा असायला पाहिजे ती देखील का पुरी होताना दिसत नाही असं म्हटलेलं आहे. तसंही म्हटलं तर ज्ञानाला प्राप्त झालेला एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप, त्याच्यापेक्षा वेगळं जे भासतं ते भ्रमरूप. प्रकृती ही भ्रमरूप एका तऱ्हेनी. एक परमात्म्याच्या अंगाने सर्व एकच आहेत आणि जी प्रकृती आहे ती प्रकृती वेगवेगळी असणार. अंतर अनुभवानी ते एकच आहेत हे निश्चित. त्याहीपेक्षा जे वेगळं वाटतं, त्याहीपेक्षा जे वेगळं आहे असं दिसतं, तर तो एकतर आपला भ्रम असला पाहिजे, पाहणाऱ्याच्या दृष्टीचा भ्रम असला पाहिजे, किंवा खरंच वेगळे असले पाहिजेत. ही दोनच उत्तरं संभवतात. भगवंत भगवद्गीतेमध्ये असं म्हणतात की सांख्य योगो पृथक बालाः प्रवदंती न पंडिताः, एकम सांख्यंच योगंच या पश्यती स पश्यती. सांख्य आणि योग, संन्यास आणि योग हे दोन वेगळे आहेत असं म्हणणारे बालाः म्हणजे अज्ञानी आहेत, त्यांना तसं नीट समजलेलं नाही. सांख्य आणि योग यांच्यात एकता ज्यांनी पाहिली त्यांनी खऱ्या अर्थाने पाहिलं असं भगवंत म्हणतात. भगवंत वेगळेपणा मानत नाहीत, फरक मानत नाहीत. भगवंत ते एकच आहेत असं म्हणतात. ते अंतर अनुभवानी एक असतात. तसंही भगवंतांनी केलेली जी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्येच वैविध्य आहे. एकाच रसापासून झालेल्या सृष्टीतच वैविध्य आहे. एवढंच नव्हे तर एका झाडाची गुलाबाची फुलं एकसारखी नसतात, पण त्यांचा सुवास एक असतो. एकत्वाची भावना त्यांच्या ठिकाणी असते, तरी देखील दोन वेगळी फुलं म्हणून आमच्या समोर ती असतात. त्यांची वजन वेगवेगळी असतात, आकारमान वेगवेगळं असतं. ही वस्तुस्थिती आहे. एका जीवन रसापासून आलेली आहेत, तरी देखील दोन झाडं एकमेकांपासून वेगळी असतात. एकाच जातीची, एकाच झाडाचे जे आंबे असतात तर ते आंबे देखील एकमेकांपासून वरकरणी वेगळे दिसतात. काही मोठे असतात, काही मध्यम असतात, काही लहान असतात. एकसारखे आंबे वृक्षाला येत नाहीत. एवढंच नव्हे तर ही इतकी अद्भुत टांगसाळ आहे की आज किती असतील, साधारण 4 कोटी लोकसंख्या असेल पृथ्वी तलावर. जी काही लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये एवढ्या 4 कोटी मंडळींमध्ये एकसारखेपणा यत्किंचितही नाही, काहीच नाही. शास्त्रज्ञ असं म्हणतात की प्रत्येकाचे डोळे एकापासून दुसऱ्याचे वेगळे आहेत, सगळ्यांना डोळे असले तरी. मध्ये ती आधार कार्ड जी काढली तर डोळ्याचे फोटो घेतले, बुबुळाचे फोटो घेतले, एकासारखा दुसऱ्याचा नाही, एकासारख्याचा दुसरा अंगठ्याचा बोटाचा ठसा नाही, सगळ्यांना हात असले तरी एकमेकांपेक्षा वेगळे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी. एकच पाणी जरी दिलं तरी लिंबू, कारलं, आंबा, चिंच यांचे गुणधर्म वेगळे, फळं वेगळी, वेगवेगळ्या चवीची. एकाच झाडाचं कलम असेल तरी देखील कोकणात लावलेला आंबा निराळा आणि आमच्या इथं आमच्या बागेत लावलेला जो आहे तर तो निराळा येतो, त्यासारखा येऊ शकत नाही. इथं विविधता जर पाहायची झाली तर खरंच, आणि ज्ञानी पुरुषांची गोष्ट तर सोडा, सगळे ज्ञानी पुरुष एकमेकांपासून वेगळे. भगवंताची जी निर्मिती आहे ती एकदाच होणारी गोष्ट आहे. परमात्म्यापासून निर्माण होणारी निर्मिती ही एकदाच असते. जशी आपली इंडिव्हिज्युअलिटी आहे, एकदाच अशी व्यक्ती होऊ शकते. जसे तुम्ही आहात, जसा मी आहे, परत तसा होत नाही. काही केल्या होत नाही. प्रत्येक अवयवापासून वेगळेवेगळेपणा असा राहतो. तो ज्ञानी पुरुषांमध्ये देखील टिकून राहतो. ज्ञानेश्वर महाराजांसारखे समर्थ नाहीत, कारण ज्ञानेश्वर महाराज ही एकदाच होणारी गोष्ट आहे, मात्र ज्ञानी पुरुष वारंवार होणारे असल्यामुळे समर्थ झाले. स्वरूपानंद वेगळे, महावीर वेगळे, येशू वेगळा, महम्मद वेगळा, बुद्ध वेगळे, आचार्य वेगळे, तशा बुद्धिमत्तेचा परत झाला नाही. याच्यात आश्चर्य काय वाटतं? ही अद्भुत निर्मिती ज्यांनी केली तो एकसारखं मुळीच बनवत नाही. एवढंच नव्हे तर हे जगत ज्या मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे ते एकच आहे असं निष्पन्न झालेलं आहे. फिजिक्सच्या दृष्टीने हे जगत जगताच्या मुळाशी असणारं जे मूलद्रव्य आहे ते एकमात्र आहे, तरी देखील वेगळ्या वेगळ्या संयुगांनी सोनं झालं, पितळ झालं, लोखंड झालं, जस्त झालं, अल्युमिनियम झालं, कसं काय झालं, माती झाली, दगड झाला, एक मूलद्रव्य असताना एवढी विविधांगी सृष्टी झाली झाली हे मानावं लागतं, कारण दिसते म्हणून झाली. तसेच ज्ञानी पुरुष देखील एकमेकांपासून वेगळे दिसतात. काही गोष्टी जशा दिसतात तशा मान्य कराव्या लागतात, त्याला का असं म्हटलं तर काही उत्तर नाही. जसं ऑक्सिजनला तो ओडरलेस आहे, वास नाही त्याला, तर का असं म्हणून चालत नाही, तो गुणधर्मानेच तसा आहे हे मान्य करावं लागतं, दुसरा काहीच पर्याय नाही. त्याचा गुणधर्म तसा आहे तो तसाच असणार. सुवर्णाचा गुणधर्म विशिष्ट आहे, सुवर्णामध्ये तेच अणुरेणू जे लोखंडामध्ये आहेत पण विशिष्ट प्रमाणात मिसळले गेल्यानंतर, म्हणून आज जे धातुशास्त्रज्ञ आहेत ते त्यांना ही गोष्ट फार पूर्वी कळली आणि तेव्हापासून कशाही पासून सुवर्ण बनवणं शक्य आहे असा विचार मनात येऊन किती प्रयोग झाले जगाच्या प्रारंभापासून, जेव्हा माणसाला हे समजलं तेव्हापासून. एकतर फार खर्चिक आहे, बनवता येऊ शकतं, पण त्याचा जो खर्च आहे तो खाणीतून काढलेल्या सुवर्णापेक्षा अवाढव्य आहे, त्यांनी फायदा होत नाही असं लक्षात आलं. बनवता मात्र येऊ शकत. ज्ञानी पुरुष हा दोन प्रकारांनी सिद्ध होतो. पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्या अंतर्यामी सदैव ज्ञान जागृत आहे तो ज्ञानी, अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं जाणलेला तो ज्ञानी. आणि दुसरं म्हणजे आपल्या प्रकृतीपासून आपण वेगळे आहोत हे त्याच वेळेला ज्याच्या लक्षात येतं तो ज्ञानी. या दोन गोष्टी त्याच्यापाशी असल्याच पाहिजेत. ज्ञानी जरी झाला तरी त्याला एक प्रकृती असणार, त्याचं सत्व गुण सत्व रज तम असं एक प्रपोर्शन असणार. जी काही प्रकृती लाभली असेल त्या प्रकृतीचा मी नाही, जो प्रकृतीचे केले नेघे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शिवाय प्रकृती जे जे करते त्या कशाचाच बोजा आपल्या स्वतःवर जो घेत नाही. मी प्रकृती नाही असा ज्याचा भाव आहे, असा ज्याचा बोध आहे, आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा ज्याचा निश्चय झालेला आहे. ज्ञानाचं अंतिम स्वरूप निश्चयात्मक आहे, अनुभूतीनी ध्यानाच्या वेळेला साधनेच्या वेळेला त्याच्याशी एकरूपता संभवते, पण जागृत अवस्थेत विवेकच करावा लागतो. जागृत अवस्थेत निश्चयच कामाला येतो. म्हणून साधना करणारी व्यक्ती देखील साधनेनी परमात्म स्वरूपाशी क्षणिक तदाकार होत असेल साधनेच्या वेळेला, तरी देखील एरवीच्या वेळेला जेव्हा बोलत चालत असतो, बाजारात कोथिंबीर घेत असतो, खरेदी करत असतो, त्यावेळेला ज्ञानाचं स्वरूप हे निश्चयात्मक असतं. मनरहित स्थितीतच केवळ अनुभूती शक्य आहे. इतर वेळेला निश्चयाने ते ज्ञान त्याच्यापाशी टिकून राहणं. समर्थ असं म्हणतात की साधू वस्तू होऊन ठेला तो आपण परमात्मा या बोधावर आला. संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला. मी देह मी जीव अशा प्रकारचा संशय नाहीसा झाला. निश्चय जळेना ऐसा झाला या नाव सिद्ध. निश्चय आता ढळत नाही अशी स्थिती झाली तेव्हा तो सिद्ध महंत जीवनमुक्त या नावाने ओळखला जातो. तो ज्ञानी. त्या ज्ञानाच्या ठिकाणी तुमच्या आमच्यासारखीच जी प्रकृती असते त्या प्रकृतीपासून आपण वेगळे आहोत. प्रकृतीच्या पलीकडे उडी मारली जे अतिशय कठीण आहे. आणि कुठल्याही प्रकारची व्यक्ती प्रकृतीच्या पलीकडे जर उडी मारेल तर ती ज्ञानी होऊ शकते. कारण ज्ञान हे त्याच्यापाशी आहेच, मुळातच आहे. म्हणून तमोगुणी व्यक्ती देखील, लक्षपूर्वक ऐका, तमोगुणी व्यक्ती देखील ज्ञानी होऊ शकते. एका उडीत जर आपला तमोगुण, तमोगुणी प्रकृती मी नाही असा जर बोध तिच्या ठिकाणी निर्माण झाला तर ज्ञानी होऊ शकते. तमोगुणी म्हणायचंय तेव्हा संपूर्ण तमोगुणी असं धरू नका. सत्व रज आणि तम हे तीनही गुण असताना तमोगुण प्राधान्य असणारे. असे महंत किंवा अवलिया एखाद्याला तंबाखू ओढताना दिसतात, चिलीम पिताना दिसतात, दारू पिताना दिसतात, पण ते ज्ञानी आहेत. प्रकृतीच्या पलीकडे आपण गेलेले आहोत असा भाव आहे, बोध आहे. ते आणि स्वरूपानंद यांच्यात महद अंतर राहणार. तुम्ही असं विचारूच शकत नाही की ते आणि हे एक कसे. कोण एक चिलीम ओढणारे संत असतील तर ते आणि स्वरूपानंद या दोघांनाही ज्ञान झालंय असं आम्ही कसं समजायचं. ज्ञान झाल्याची खूण म्हणजे त्यांनी प्रकृतीच्या पलीकडे उडी मारली म्हणून त्याला ज्ञान झालं. साईबाबा कांदा खात होते, चातुर्मास चालू होता. तर कोणाच्या तरी मनात असा संदेह आला की चातुर्मास आहे, आपण संतांकडे आलोय आणि हे कांदा खात आहेत, तर साईबाबा म्हणाले की मला झेपतं, मला पचतो, बोललेही नाही. पण साईबाबा त्याच्याशी अचानक बोलायला लागले, तुला जर झेपत पचत असेल तर तू खा, मला झेपतो पचतो म्हणून मी खातो असं म्हणाले. त्याला काही इलाज नाही. काही आचार विचार संपन्न इतके असतात. ज्ञानेश्वर महाराज स्वतःबद्दल म्हणतात पुण्य पोशिली असाधारण. असाधारण पुण्य पोसत आम्ही आलो आतापर्यंत. बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. त्यांच्या दर्शनामध्ये मात्र फरक असतो. ज्ञानी असला तरी ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वर महाराज आणि सगळे संत तसं मान्य करतात. रमण महर्षींना ज्ञानेश्वरीचा अनुवाद इंग्रजीमध्ये केलेला असा वाचून दाखवण्यासाठी एक गृहस्थ गेले. कोण? पांगारकर. कोण? कोण सांगायचे स्वामीजी? भाऊसाहेब आठवले. बरोबर, भाऊसाहेब आठवले. ज्ञानेश्वरीचा अनुवाद रमण महर्षींना. तर रमण महर्षींची एक पद्धत होती, असे बांबू लावलेले असायचे समोर, त्याच्या बाजूला मागं ते बसलेले असायचे आणि असे रेलून टेकून बसलेले असायचे, झोप जवळपास पडलेले असे. तर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अशा एक 10-12 ओव्या वाचून झाल्या. 2-4 ओव्या चा अनुवाद ऐकल्यावर रेलून बसलेले रमण महर्षी ताठ बसले आणि एक 15 ओव्यांचा अनुवाद वाचून झाल्यावर ते म्हणाले की ब्रिंग इट हियर, ते माझ्याकडे दे, काय वाचतोयस ते. त्यांनी ती डोक्यावर घेतली. ते म्हणाले की इथं काय आलास, व्हाय हॅव यू कम हियर, गो टू आळंदी, सेंट ऑफ ऑल द सेंट्स. त्यांना माहिती नव्हते ज्ञानेश्वर महाराज ही जी शुद्ध प्रकृती ज्ञानेश्वर महाराजांची होती तर ती सर्व संतांना देखील शिरोधार्य होती. म्हणून रमण महर्षींचं महत्व कमी होत नाही. तरी देखील प्रकृतीगत फरक हा संतांमध्ये राहतो हे मान्य करावं लागतं. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी असं तुकाराम महाराज म्हणतात. पायीची वहाण आपण आहोत आणि ती पायातच बरी माझं हे स्थान आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. हा त्यांचा ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबत असलेला भाव आहे. त्यांची जी प्रकृती ज्ञानेश्वर महाराजांची लाभलेली होती जशी स्वरूपानंदांना प्रकृती लाभली ती म्हणजे पाहिल्या पाहिल्याच व्यक्ती एखादी त्याच्या लक्षातच येत असे की अतिशय अतिशय मोठा अंतरंग असा अधिकारी संत हे आहेत असं लक्षातच येत असे. त्याच्या उलट काही संत असतात या मंडईच्या तिथल्या अक्कलकोट स्वामी महाराजांच्या तिथं शंकर महाराज दारूची बाटली घेऊन सकाळी 10 वाजता ते म्हणाले याच्या समोर मी दारू पिणार असं म्हणाले. ते डॉक्टर कोण म्हणायचे सो वाडदेकर ते म्हणाले महाराज तुम्ही दारू पिता पण सकाळच्या वेळेला 10 वाजता आणि महाराजांच्या समोर हो म्हणाले इथं मी दारू पिणार. त्यांनी त्यांना बाहेर नेलं. पण म्हणून शंकर महाराज पूजनीयच आहेत त्यांना काय ज्ञान झालं नाही असं म्हणणार. त्यांनी प्रकृतीच्या पलीकडे उडी मारलेली होती. तरी देखील जो गुणसमुच्चय आहे त्यांच्या ठिकाणी असणारा तर तो इतर संतांपेक्षा वेगळाच असणार. अशा रीतीने भगवंताची जी निर्मिती आहे ती निर्मिती केवळ ज्ञानी पुरुषांच्या बाबतच नाही तर सर्व विश्वातच अद्भुत अशी निर्मिती दिसते. फार एकमेकांपासून वेगळे तरी देखील कसे एका बोधाला प्राप्त झाले असं त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा फरक निश्चित निश्चित होणार. हा फरक असणार राहणार आणि मुक्काम एक झाला तर निदान ते एकसारखे असावेत तर एकसारखा उपदेश करणार. साधू दिसती वेगळ आले तरी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळवणी एकची झाले देहातीत वस्तू. ते देहातीत या भूमिकेवर एकच असणार. देह वर्तन करत असताना अशा प्रकारे फरक त्यांच्या ठिकाणी दिसू शकतो आणि तो दिसणार दिसतो. जे जसं आहे तसं ते असणार हे मान्य करूनच पुढे जावं लागतं असं होतं. असं असल्यामुळं ज्ञानाला प्राप्त झालेले जे महात्मे आहेत ते महात्मे प्रकृतीगत गुणांच्या योगानी कार्याच्या योगानी प्रेरणांच्या योगानी कार्याच्या एकमेकांपासून वेगळे हे दिसतात. मात्र अंतर अनुभवानी आणि ज्ञानानी ते एकच असतात. एवढंच नव्हे तर त्यांचा अंतर अनुभव एक असल्यामुळं त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते उपनिषद काळापासून आजपर्यंत काहीच फरक नाही असं होतं. जे गीतेत आहे ते गाथ्यामध्ये आहे. जे उपनिषदात आहे ते ज्ञानेश्वरीत आहे. अशाच करता की त्यांचा अंतर अनुभव मात्र एकच असणार. हरिओमच. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघु।